नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणींनो, मी आहे तुमची मैत्रीण प्रेरणा। आतापर्यंत आपण नाविन्यपूर्ण गोष्टी ऐकल्या आणि त्यातून बोधही घेतला। मला खात्री आहे की आजची सुद्धा गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल आणि म्हणून मी आज एक नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे। तर मग चला ऐकूयात ही एक नवीन गोष्ट। गोष्टीचं नाव आहे ध्येय प्राप्ती। एकदा एक सिंह जंगलातून रुबाबात चालला होता। त्याचा हा रुबाब पाहून एका गाढवाने त्याला मोठमोठ्याने शिव्या द्यायला सुरुवात केली। खूप काळ सिंहाच्या बरोबरीने चालत असताना गाढव त्याला शिव्या देतच राहिले, पण सिंहाने ऊकी चू सुद्धा केले नाही, त्याच्याकडे साधे पाहिले सुद्धा नाही आणि तो त्याला काही बोललाही नाही। तो आपल्या चालीनं पुढच चालत राहिला। सिंह असा निर्ढावलेपणानं चालतोय हे पाहून गाढव त्याला पुन्हा डिवचण्यासाठी म्हणाले, अरे मी तुला इतक्या शिव्या दिल्या तरी तू त्याबद्दल अपशब्द सुद्धा बोलला नाहीस, साधी दखल सुद्धा घेतली नाहीस। सिंह म्हणाला, ज्याला आपले उद्दिष्ट ठराविक काळातच गाठायचे आहे आणि तशी वाटचाल करायची आहे, तो तुझ्यासारख्या गाढवाच्या शिव्याकडे लक्ष देत बसला तर त्याला त्याची ध्येय प्राप्ती करून घेता येणार नाही। म्हणून मला तुला एक शब्दही बोलायचा नाही। तर मैत्रिणींनो, लक्षात आलं ना आजचं तात्पर्य? म्हणजे ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने वाटचाल करताना कितीही अडचणी आल्या, लाखो अडथळे आले, तरी पण त्याकडे दुर्लक्षच करायचं असतं। यातच खरं शहाणपण आहे। तर मग आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा। तुम्हा सर्व मैत्रिणींसोबत मला गोष्टीच्या माध्यमातून तुमच्यासोबत एक नवीन नातं तयार केल्याबद्दल आरती नाईक चेंज मेकर यांची मी शतशः आभारी आहे। पुन्हा एक नवीन गोष्टीसह मी नक्कीच येईन। तोपर्यंत नमस्कार।